नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग हांच्या कुडीचेर आयज निमाणे संस्कार जातले. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरवी सकाळी 11 वरांचेर एफएमाचेर प्रसारण सुरू जातले. एफएम रेनबो, इंद्रप्रस्थ, आकाशवाणी लाईव्ह न्यूज 24/7 चॅनलांचेर सकाळी 11 वरांचेर निमण्या संस्काराचे थेट प्रसारण करतले. आकाशवाणीची सगळी थळावी रेडिओ केंद्रां तशेंच सगळे प्राथमिक चॅनल हे प्रसारित करतले. आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग संसाराक अंतरिल्ल्यान राज्य सरकारान गोंयांत 7 दिसांचो दुखवटो जाहीर केला. हे संबंधी राज्य सरकारान आदेश जारी केला. 26 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 मेरेन राज्यात दुखवटो आसतलो. 26 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 ह्या काळात विधानसभा तशेंच सरकारी इमारतींचेर राष्ट्रध्वज अर्द्याचेर देवयतले. सरकारी पावण्यार मनरिजवण कार्यावळ जावची ना. आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग ब्रेस्तारा राती संसाराक अंतरले. ते उपरांत केंद्र सरकारान 7 दिसांचो दुखवटो जाहीर केलो. दरेक राज्यांनी 7 दीस दुखवटो पाळपाचो आदेश केंद्रान दिला. आकाशवाणीचेर फाल्यां जावपी मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातल्या आणि विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयनाळा रेडिओ कार्यावळीचो हो 117वो भाग आसतलो. आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, एअर न्यूज वेबसायटीचेर आणि न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर ताचे प्रसारण जातले. तशेंच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आणि आयएनबी मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर ताचे लाईव्ह प्रसारण जातले. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित जातली. मांडवी आणि जुवारी न्हंयेतल्यान रेव काढपाचो परवानो मेळोवपाक अर्ज करपाच्या मुजतीत राज्य सरकारान वाढ केल्या. थळाव्या लोकांनी ह्या परवान्या खातीर आता 10 जानेवारी 2025 मेरेन अर्ज करूं येता अशें खण आणि भूंयविज्ञान संचालनालयान सांगला. रेव काढपाची झोन मर्यादा, नकाशे आणि हेर माहिती खातीर dmg.goa.gov.in या संकेतथळार पळोवं येता अशें ह्या कळोवणेंत म्हळां. परवाने जारी करचे आदी पर्यावरण दाखलो गरजेचो आसतलो अशें खण आणि भूंयविज्ञान संचालनालयान स्पष्ट केला. प्रसार भारती संचलित पणजी आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागात संपादकीय कार्यकारी कर्मचारी आणि न्यूजरिडरसह अनुवादक ह्या 2 पदांखातीर अर्ज मागयल्यात. हे दोनूय जागे पूर्णवेळ कंत्राटी पद्धतीचेर भरपाचे आसात. इच्छुक उमेदवारांनी प्रसार भारतीच्या वेबसाईट applications.prasarbharti.org हाचेर संपर्क करचो. तशेंच जायरात प्रकाशित जाल्ले तारखेपासून 15 दिसांभितर आपलो अर्ज ऑनलायन पद्दतीन सादर करचो अशें कळीत केला. गोंयचो यूथ आर्ट गब्रू हो पंगड मुंबय जाल्ल्या डिवायन सिनेमा चित्रपट महोत्सवात वांटेकार जाल्लो. तातूंत ताची कित्या तूं आनी हे अस्तुरे ही गीतां नॉमिनेट जाल्लीं. तातूंत तांकां कित्या तूं ह्या गीताक उत्कृश्ट संकल्पना, तर हे अस्तुरे गीताक दिग्दर्शन सिद्धांत खांडेकार, अभिनेत्री दिव्या गावस, संकलन VFX निहाल चारी आणि गीताक उत्कृश्ट गीत हे इनाम फावो जाले. हे गीत पोरू यूथ आर्ट गब्रू कुडसडे सावड्डे आणि नितीन शिवराम नायक हांणी प्रस्तुत केल्ले. अखिल भारतीय भौतिकशास्त्र शिक्षक संघटनेची 1 दिसाची 23वी वर्सुकी परिषद 4 जानेवारीक गोंयांत जातली. गोंय शालांत मंडळाच्या जोडपालवान घडोवन हाडिल्ल्या ह्या शिक्षणीक परिषदेत भौतिकशास्त्र विशयाच्या शिक्षकांखातीर आणि विद्यार्थ्यांखातीर कार्यशाळेचे आयोजन केला. परवरी गोंय शालांत मंडळाच्या परिषद सभाघरात आयोजित केल्ले हे कार्यशाळेक सगळ्या शिक्षकांनी उपस्थित रावचे अशें आवाहन राज्य शिक्षक प्रशिक्षण संस्थेचो संचालक सरिता गाडगीळ हांणी केला. राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या मुखेल्यांक धाडिल्ल्या परिपत्रकावरवी तांणी हो उलो मारला. 30 डिसेंबर मेरेन ऑनलायन अर्जावरवी विद्यार्थी तशेंच शिक्षकांनी ह्या कार्यशाळेक हजर रावं येता अशें तांणी कळीत केला. फाटल्या कांय वर्सात पुराय देशभरात शेअर बाजारात गुंतवणूक करपी लोकां मदीं वाढ जायत आसा. शेअर बाजारातले गुंतवणुकींत गोंयची बायलां देशांत आघाडेर आसात. नोव्हेंबर 2024 अखेरेक गोंयच्यान शेअर बाजारात गुंतवणूक करपी वट्ट गुंतवणूकदारां मदीं 32.2% ही बायलां आशिल्ली. बायलां गुंतवणूकदारांची राष्ट्रीय सरासरी 24% इतली आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोंपल्यो.